आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वाढीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. सायबर गुन्हेविषयक जनजागृती मोहिमेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. उद्या 4 ऑक्टोबर रोजी 5,187 अनुकंप उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातला आज 11 वर्ष पूर्ण. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वृद्धीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अधोरेखित केली. नवी दिल्ली इथं कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सत्रात त्या बोलत होत्या. जागतिक अस्थिरतेच्या परिस्थितीतही देशांतर्गत घटकांमुळे भारताची स्थिती भक्कम असून कोणताही धक्का सहन करण्याची देशाची क्षमता असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
For India, these dynamics highlight both vulnerability and resilience. Our capacity to absorb shocks is strong, while our economic leverage is evolving. Our choices will determine whether resilience becomes a foundation for leadership or merely a buffer against uncertainty.
केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारांना कराचं अग्रिम हस्तांतरण करण्यात आलं असून त्यापैकी महाराष्ट्राला 6,418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. सणासुदीच्या हंगामासाठी राज्याच्या भांडवली खर्चासाठी तसंच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी या निधीचा उपयोग होईल. नाविन्य निर्मितीतील भारताच्या कामगिरीचं मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं. सिएटलमध्ये भारतीय महावाणिज्य दूतावास आणि गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या 156व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला ते काल संबोधित करत होते. भारतानं विकसित केलेल्या उपाययोजनांमुळे ग्लोबल साऊथ राष्ट्रांमधील लाखो लोकांचं जीवन बदलण्याची क्षमता आहे असं गेट्स म्हणाले. भारताच्या विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या प्रवासात त्यांनी भारतासोबत भागीदारी सुरु ठेवण्याची आशा व्यक्त केली. उद्धव ठाकरे हे विकासावर एक शब्दही बोलू शकत नाहीत. दसरा मेळाव्यातील भाषणातही तसंच घडलं. यात लोकांच्या प्रश्नांवर, विकासावर, लोककल्याणावर किंवा राज्याला आणि मुंबई महापालिकेला पुढे कसं नेणार यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी अवाक्षरही काढलं नाही. ते विकासावर बोलत नाहीत हेच उद्धव ठाकरेंनी आपल्या दसरा मेळाव्यातून सिद्ध केल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासंदर्भात माध्यमांशी ते संवाद साधत होते. रस्त्यांवरील गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचा धोका वाढतोय. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रानं देशातील सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलं असून त्याचं कामही चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. मात्र सायबर गुन्हे घडूच नयेत यासाठी जनजागृती करणं अधिक महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जनजागृती हाच उपाय असल्यानं नव्या डिजिटल युगाची नवी डिजिटल मूल्य विकसित करावी लागतील असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील पोलीस मुख्यालयात सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेते अक्षय कुमार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सायबर योद्धा या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचं प्रकाशन केलं तसंच महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सायबर यांना सायबर जनजागृतीसाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचा आणि विविध संस्थांचा सत्कार केला. तसंच सायबर जनजागृतीसाठी शालेय मुलांनी काढलेल्या रॅलीचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्ष रखडलेली अनुकंपा प्रकरणं मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उद्या 4 ऑक्टोबर रोजी 5,187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जातील. याचवेळी 5,122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून एकाच दिवशी 10,309 उमेदवारांना शासकीय नोकरीत दाखल होण्याचा हा इतिहासातील अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते, पण कधी तांत्रिक कारणांनी तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या, त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आलं. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील 5,187 अनुकंपा उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येईल. उद्या मुख्य कार्यक्रम मुंबईत होईल आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रांचं वितरण करतील. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपिक टायपिस्ट श्रेणीतील 5,122 उमेदवारांना देखील नियुक्तीपत्र दिली जातील. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3,078 उमेदवार कोकण विभागातील असून 2,597 उमेदवार विदर्भातील आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळ सेवा भरती उमेदवारांचा समावेश आहे, तर भंडारा जिल्ह्यातून 166 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं जाईल. महाराष्ट्रातील व्यापार आणि उद्योग जगताला मोठा दिलासा देत राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉण्ड बंद करून त्याऐवजी ई बॉण्ड प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचा दुवा ठरणारं हे पाऊल असून व्यवहार सुलभ करण्याच्या प्रक्रियेला गती येईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ई बॉण्ड सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील 16 राज्य असून आयात निर्यात व्यवहारासाठी वापरण्यात येत असलेले कागदी स्वरूपातील स्टॅम्प पेपर आजपासून बंद झाल्याचंही ते म्हणाले. सध्या आयात निर्यात व्यवसायांसाठी दर महिन्याला सुमारे 3,000 ते 4,000 बॉण्ड काढले जातात, ज्यामुळे वर्षाकाठी 40,000 अधिक बॉण्ड स्वीकारले जातात. या सर्व मोठ्या व्यवहारात आता ई बॉण्डमुळे क्रांती होईल. ही प्रक्रिया प्रथमदर्शनी लहान वाटत असली तरी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हा महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल असंही बावनकुळे म्हणाले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध अनुयायांकडून मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी केली जाते. गेल्या 3 दिवसात सुमारे 5 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली असून सवलतीच्या दरात पुस्तकं मिळत असल्यामुळे खरेदी करण्यासाठी सर्वच बुक डेपोंमध्ये गर्दी दिसते. बौद्ध अनुयायी आपल्या घराकडे जाताना बाबासाहेबांचे विचार, मूल्य, शिकवण, तत्वज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून ग्रहण करून आपला आणि आपल्या समाजाचा विकास साधण्यासाठी दरवर्षी दीक्षाभूमीवर असं चित्र बघायला मिळतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीला यावर्षी 750 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूर, बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 यावर्षी संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची गायन, वादन, नृत्य आणि अभिनय यासाठीची निवड चाचणी रविवार 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सेवासदन सक्षम विद्यालय सीताबर्डी इथे घेण्यात येणार आहे. वर्ग 3 ते 10 पर्यंतचे विद्यार्थी या निवड चाचणीत सहभागी होऊ शकतात. नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन क्रमांक 1 अंतर्गत मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे. या अंतर्गत आयटी पार्क परिसरामधील मेसर्स प्रीमियर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं वर्ष 2023 ते 2025 या कालावधीतील मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्ता धारकावर एकूण 13,54,963 रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात ला आज 11 वर्ष पूर्ण झाली. मन की बात चा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या निमित्तानं प्रसारित झाला होता. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 126व्या भागात देशाला संबोधित केलं. हा कार्यक्रम केवळ एक रेडिओ कार्यक्रम नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक बदलांचं प्रतीक असून तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. हा कार्यक्रम सरकार आणि नागरिकांमध्ये थेट संवाद स्थापित करतो, सामाजिक बदलांना प्रेरणा देतो आणि राष्ट्रीय एकता मजबूत करतो. मन की बातने धोरणांचं केवळ जनआंदोलनामध्ये रुपांतर केलं नाही तर नेत्याचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचू शकतो हे देखील दाखवून दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. वर्धा शहरालगतच्या पिपरी मेघे आणि 13 गावांना नियमित पाणीपुरवठा होत नाही तसंच अनेक कुटुंबांना नळ जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. या गावांच्या पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा असे निर्देश पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिलेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीडीपी वाढीचा दर 8% इतका वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातला आज 11 वर्ष पूर्ण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.